आपल्याला दुसऱ्यांदा भारत आणि मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो. तर टॉपिक मी आता तुम्हाला सांगणार आहे. नंबर आहे 6608093 5. पण त्याच्या आधी या रविवारपासून दुपारी 2 ते 3 आणि रात्री 8 ते 9 सुपरस्टार सुपर हिट्स नावाचा नवीन कार्यक्रम चालू होतोय. मराठी सुपरस्टार्स आणि मराठी सुपरहिट गाणी तुम्हाला तासभर ऐकायला मिळतील. 2 ते 3 आणि पुन्हा एकदा 8 ते 9 मराठीतले दिग्गज कलाकार येतील आणि तेच तुम्हाला सांगतील की त्यांची 10 आवडती गाणी कुठली, ते ती गाणी का आवडतात आणि ती तुमच्यासाठी वाजवतील. आय थिंक दिस इज ॲब्सोल्युटली वंडरफुल. मार्क युअर कॅलेंडर्स, या रविवारपासून दुपारी 2 ते 3 आणि रात्री 8 ते 9. ऑल राईट, पुष्कर श्रोत्री बाय द वे सुरुवात करणार आहे याची, याच्यामध्ये त्याच्या शुभ हस्ते शुभमुखातून. आजचा संग्राम बोलतो पुणेकर खुलतोचा टॉपिक खूप छान आहे. केरळमध्ये आता त्यांचं जे बजेट प्रस्तुत केलं गेलं 2016-17, त्यामध्ये पिझ्झाज, बर्गर्स आणि असे जे फॅटनिंग खाद्यपदार्थ आहेत ना, त्याच्यावरती 14.5% फॅट टॅक्स लावणार आहेत ते. हे खरं तर वर्ल्ड ऑर्गनायझेशननी जगभरच सांगितलेलं आहे की तुम्ही असं करा, यामुळे लोकांची हेल्थ वाढेल. तुम्ही टॅक्स वाढवला की त्याचं ते सेवन कमी होईल. आणि तुम्हाला पण याच्याबद्दल काय वाटतं का, आपल्याकडे हे असावं का? काही पॅकेज फूड्सवरही काहीतरी 4-4.5% टॅक्स लावायचा त्यांचा प्लॅन आहे. अशा फॅटनिंग तळलेल्या स्निग्ध पदार्थांवर 6608093 5 वर फोन करा आणि मला सांगा असं पुण्यात महाराष्ट्रात राहतात करावं करू नये का काय. 4 गाण्याचे पक्के. मी आहे संग्राम. पण त्याच्या आधी मऊवाली भाईचं काय म्हणणं आहे ऐका. 93.5 रेड एफ एम जाते रहो.